नमस्कार रसिक श्रोते हो, आज मराठी वैभवच्या स्टुडिओमध्ये प्रशांत जोशी आपल्याला भेटायला आलेले आहेत. चला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार प्रशांत.
नमस्कार स्नेहल.
आज प्रशांत, तुम्ही आम्हाला आयुष्य सोपं करण्याची रेसिपी सांगणार आहात असं तुम्ही मला म्हणालात, तर आपण सुरुवात करूया. तुम्ही आम्हाला, आम्ही खूप उत्सुक आहोत.
अगदी अगदी, आणि मी पण उत्सुक आहे. सो नमस्कार मराठी वैभवच्या रसिक श्रोतांना, प्रशांत जोशीचा नमस्कार. सो मंडळी, आयुष्य पळत आहे, खूप जोरात पळत आहे, खूप वेगाने. दिस फास्ट पेस्ड लाईफ हॅज बिकम टू कॉम्प्लिकेटेड. डू यू अग्री? शरीराच्या आणि मनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. वेळ नाही ही सबब सातत्याने दिली जाते. मग काय करावं? तर आयुष्य सोपं कसं करावं, आनंदी हसत खेळत आयुष्य सुंदर करायचा, एक आमच्याकडे सोपा उपाय आहे आणि त्याचं नाव आहे योग. तर योग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण हे बघा, ही एक छोटीशी चार ओळीची कविता आहे. प्राचीला गच्ची जुळवत एक कविता आहे की योगाने होई शरीर सरळ, अवखळ मन बने निर्मळ.
अरे वा.
शरीर मनाची कराया संगती, योग असे आमचा सांगाती.
व्हेरी गुड.
तर बघा, सांगाती म्हणजे सखा किंवा सखी किंवा मित्र.
बरोबर.
आणि माझी बायको संस्कृत पंडिता आहे, मित्र हा न्यूट्रल जेंडर वर्ड आहे. सो स्वतःच्या शरीराशी कशी मैत्री करायची, स्वतःच्या मनाशी कशी मैत्री करायची, ह्याचं आम्हाला काही साधन आहे आणि हे सांगायचं आहे. ह्याची काही रेसिपी अगदी सोप्या ह्याच्यात करायचा आमचा प्रयास आहे.
अच्छा, मग आता आपण रेसिपी तुम्ही सांगायला सुरुवात केली तर इन्ग्रेडियंट्स असणारच.
अगदी अगदी, सांगतो ना. पण एकच ह्याच्यात सांगायचं असं की लोक म्हणतात जीनियस इज इन सिम्प्लिसिटी असं कोणतरी म्हटलेलं आहे. तर बघा, ज्ञानेश्वरांनी गीता सोपी केली आणि ज्ञानेश्वरी केली.
बरोबर.
रामदास स्वामींनी मनाचे श्लोक आणि दासबोधांनी सोप्या शब्दात काहीतरी प्रॅक्टिकल मेसेज दिला.
बरोबर.
तर ह्याच्यातला सगळ्यातला एक कंपोनंट आहे प्रॅक्टिस.
बरोबर.
की आपल्याला ज्ञान खूप आहे पण त्याचं आचरण होत नाही.
बरोबर.
म्हणून बघा, आपल्याकडे एक जोडगोळी आहे शब्दांची, आपण आचार विचार म्हणतो.
बरोबर.
पण विचार आचार म्हणत नाही.
बरोबर.
आचरण खूप महत्वाचं आहे.
बरोबर.
आणि आचरण करायला अगदी सोपंच करायचंय. अवघड केलं की त्याचं आपण म्हणजे विद्वत्ता आली की तो अनुभव गेला. सो हे सगळं अनुभवाचं शास्त्र आहे. तर तुम्ही इन्ग्रेडियंट्स विचारलं म्हणून सांगतो की आम्ही याला प्रॅक्टिस 101 म्हटलेलं आहे.
पण
आपली ही लाईफ, आपलं जे मॅनेज करायचं आहे त्याला सोपंच करायचं आहे.
बरोबर.
तर सोपं कसं करायचंय, तर आपल्या शरीरात 206 हाडं आहेत.
अच्छा.
असं विज्ञान मेडिकल शास्त्र सांगतं.
बरं.
तर ह्याला आपले जॉईंट्स आहेत, 300-400 जॉईंट्स आहेत. सो प्रत्येक जॉईंटला काहीतरी हलवायचं आहे, आपलं मसलचं हलवायचं. सो शरीर संचलन हा एक इन्ग्रेडियंट आहे. रोजच्या रोज जर आपण केलं नाही तर आर्थरायटिस, ऑस्टियोपोरोसिस हे बरेचसे आपल्या आधीव्याधीने आपण जखडले जातो. सो शरीर हलवायचंय, पण मन पळतंय म्हणून आपण खूप दमतो रोज. मी हा साधा प्रश्न विचारतो लोकांना, अहो आज कोणी शेतावर काम केलं का, 8 तास कोणी शेतावर काम केलं का? नाही. पण मग दमायला काय झालं? तर मन दमतंय आपलं.
बरोबर.
आपला मेंदू एवढा थकलेला असतो, मग त्याला विश्रांती कशी द्यायची? मग इथे आहे प्राणसंचलन. सो शरीर संचलन करून शरीर हलवलं की सर्क्युलेशन सुधारलं शरीरात, की असं चैतन्य सगळीकडे फिरायला लागलं.
बरोबर.
आणि प्राण, आपला प्राण हा शब्द खूप कधी कधी कॉम्प्लिकेटेड वाटतो, पण अगदी सोपं विचार करा. एक श्वास आत घ्यायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे. आपण एवढे बिझी आहोत की आपण श्वास घ्यायचंच विसरून जातो. श्वास धरला, राग आला की श्वास धरून बघतो. बघा, रोखून ठेवतो आपण. सो एक दीर्घ श्वास आत घ्यायचा आणि सोडायचा आहे. सो एक सोपं इक्वेशन आहे, एक्सलेशन इक्वल्स रिलॅक्सेशन. सो एक्सहेल करायचंय, हळूहळू सोडायचंय. म्हणून लाफ्टर इज स्टिल द बेस्ट मेडिसिन. तुम्ही जेव्हा हसता मोठं असा कमी, तुम्ही एक्सेल करता.
बरोबर.
यु आर एक्सेलिंग आणि यु आर रिलॅक्सिंग.
बरोबर.
एक स्मिता हास्य जेव्हा असतं चेहऱ्यावर, तेव्हा एक आपोआप सगळे तुमचे न्यूरोलॉजिकल चांगले हे त्याचे इफेक्ट होऊन केमिकल तो रिस्पॉन्स येतो आणि रिलॅक्सेशन रिस्पॉन्स येतो. तर हे असं सोपं सांगायचं की शरीर हलवायचंय आणि मन थांबवायचंय.
बरोबर.
तर मन थांबवायला तुमचा प्राण जो आहे त्याचा मधला आपला ब्रिज आहे, त्या ब्रिजला जो वापरला चांगला.
बरोबर.
तर हे जोडणं म्हणून ही संगती, जे आपण म्हटलं त्या छोट्याशा कवितेमध्ये की शरीर मनाची कराया संगती, योग असे आमचा सांगाती. म्हणून प्राणायाम खूप महत्वाचा आहे आणि ते त्यात फार कॉम्प्लिकेटेड काही नाही आहे. एक हसत खेळ एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा आहे. आणि ते करताना एक चेहऱ्यावर कुठे आठी नको, कपाळावर आठी नको. बरेचदा लोक योग करताना पण कपाळावर आठी असते, म्हटलं हा योग नाही आहे. सो हा योग म्हणजे असा हसत खेळत व्हायला पाहिजे, प्रसन्न वदने, प्रसन्न चित्ते. म्हणून ही पतंजलीने छान एक व्याख्या करून ठेवली आहे की योगश्चित्त वृत्ती निरोध हा, योगाने चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे कामिंग द व्हायब्रेशन्स ऑफ द माइंड. हे सोप्या शब्दात चित्त समजत नाही, जाऊन द्या, सोडून द्या. मन समजतंय ना, मग मन शांत करायचं आहे. वृत्ती व्हायब्रेशन्स, क्लटर चाललंय रोज डोक्यात, खूप हे तक्रारी चालल्यात, पॉइंटिंग फिंगर्स, ब्लेम गेम, या सगळ्या ह्याच्यात आपण खूप थकून जातो.
बरोबर.
सो एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, थोडं हसायचं आहे आणि एकमेकांना एकमेकांकडे बघून हसून हसत खेळत हे आपलं लाईफ मॅनेजमेंट 101 करायचं आहे. सो ही अशी आमची छोटीशी रेसिपी आहे. तर आपण ह्या कार्यक्रमाची सांगता, कारण ऍज अ सेड टॉक इज इझी, प्रॅक्टिस इज हार्ड, आचरणात आणायचंय,
सो
कृती पाहिजे. सो मग एक आपण ताट बसूया, शोल्डर्स बॅक, एक प्रसन्न चेहरा, कुठे आठी नकोय, एक दीर्घ श्वास घ्या आणि हळू सोडा. काही घाई नाही आहे, एकदम शांतपणे. परत एकदा दीर्घ श्वास आत घ्या आणि हळू सोडा. टेक युअर लॉंगर टू एक्सहेल, एक्सहेलेशन इक्वल्स रिलॅक्सेशन. आणि शेवटचा दीर्घ श्वास घेताना आपण ओंकार म्हणूया. एक दीर्घ श्वास आत, एवढं करून एक असे आपले दोन्ही पाम्स एकत्र करा, हात सोळून. दी वॉर्म्थ लेट देर बी ऑन युअर फेस, ऑन युअर आयज, अँड लेट देर बी हार्मनी, हेल्थ अँड हॅपीनेस टू ऑल. थँक्यू फॉर युअर टाईम. नमस्कार.
प्रशांत, खूप छान वाटलं आणि प्रसन्न वाटलं केल्यानंतर तुमच्याबरोबर. तर माझी खात्री आहे की आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना ही रेसिपी आवडली असेल आणि ते स्वतः ती कृती करून बघतील आणि आपल्याला सांगतील की त्यांना कसा वाटतंय आणि कशी आवडली. धन्यवाद.
धन्यवाद. थँक्यू स्नेहल. नमस्कार.
नमस्कार.